नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं अक्षता बुडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या दुरुस्ती अध्यादेश 2026 जाहीर करून सर्वोच्च न्यायालयांतल्या न्यायाधीशांचो आंकडो 33-37 मेरेन वाडोवपाक मान्यताय दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज स्टॉकहोमच्या स्विडनाच्या 2 दिसांच्या भोंवडेर गोटनबर्गात पावले. शेतकी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी एकत्रीत शेतीच्या व्यापक प्रसार आनी विस्ताराचेर खाशेलो भर दिला. केंद्रीय माध्यमीक शिक्षण मंडळ CBSEन अंदू 1 जुलय सावन सुरू जावपी 10व्या वर्गातल्या विद्यार्थ्यां खातीर 3 भासांचो अभ्यास सक्तीचे केला. आता पुराय खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सर्वोच्च न्यायालयाच्या दुरुस्ती अध्यादेश 2026 जाहीर करून सर्वोच्च न्यायालयांतल्या न्यायाधीशांचो आंकडो 33-37 मेरेन वाडयला तांणी मान्यताय दिल्या. कायदो आनी न्याय मंत्रालयान उजवाडायल्ल्या राजपत्र अधिसुचोवणी प्रमाण ह्या अध्यादेशान सर्वोच्च न्यायालयान दुरुस्ती केल्या. हे दुरुस्ती वांगडा भारताचे मुखेल न्यायाधीश सयत सर्वोच्च न्यायालयाचे वट्ट बळगे 38 न्यायाधीश मेरेन वाडटले. हेगात जाल्ल्या समुदायीक कार्यावळीन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी वांटो घेतलो. हाजीर आशिल्ल्या लोकांची उमेद पळोवन आपल्याक भारतांतल्या एका महोत्सवान वांटो घेता अशें दिसलें अशें म्हणीत प्रधानमंत्र्यांनी हें म्हणलें. फुडें तांणी हेगा हे भारत आनी नेदरलँड्स हांच्या मदीं आशिल्ल्या इश्टागतीचें प्रतीक अशें म्हणलां.
समाज और यहां की इकोनॉमी में जो कंट्रीब्यूट कर रहे हैं उस पर हर भारतवासी को गर्व है. मैं आज इस अवसर पर नेदरलैंड की जनता का, यहां की सरकार का आभार व्यक्त करता हूं. मैं यहां की जनता को 140 करोड़ भारतवासियों की तरफ से अपनी शुभकामनाएं देता हूं.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज स्टॉकहोमांत स्विडनाच्या 2 दिसांच्या भोंवडेर गोटनबर्गात पावले. हे आपल्या स्विडीश समकक्ष उल्फ क्रिस्टन्सन हांचे कडेन द्विपक्षीय उलोवणी करतले आनी द्विपक्षीय संबंधांचो नियाळ घेवन द्विपक्षीय वेपार वाडोवपा खातीर सहकार्याचे नवे मार्ग सोदून काडटले. 5वी संक्रमण, AI, तंत्रगिन्यान, स्टार्टअप, लवचीक पुरवण साखळी, संरक्षण, अंतरिक्ष, हवामान कृती आनी लोकांमधल्या संबंधांत सहकार्याचो सोद घेतले. तशेंच युरोपीय आयोगाची अध्यक्ष उर्सुला फॉन डर लेन हांचे वांगडा युरोपियन राउंड टेबल फॉर इंडस्ट्री ह्या मुखेल पॅन युरोपीय वेवसायीक फुडाऱ्यांच्या माचयेर दोनी प्रधानमंत्री उलोवप करतले. प्रधानमंत्रीच्या व्यापक युरोपीय भोंवडेचो हो 3रो पांवडो आसा. हाचे आदी प्रधानमंत्री मोदी हांणी काल नेदरलँड्स भेटी वेळार समाजीक संवाद ते डच रॉयल फॅमिली कडेन बसका घेवन साबार कार्यावळींनी वांटो घेतलो. हेगात सामुदायीक कार्यावळींत उलोवप करतना प्रधानमंत्र्यांनी संवसारांत COVID-19 महामारी चालू आशिल्ले संघर्ष आनी उर्जेचे संकश्ट अशा अपूर्व आव्हानांक तोंड दिवचें पडटा अशें सांगलें. ह्या आव्हाना पासून सुटका मेळूंक ना जाल्यार लोकसंख्येक त्रास जावूं शकता अशी शिटकावणी तांणी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी भारताची जागतीक भुमिका रेखांकीत करून ही 19व्या शेंकड्यांतली भूंय तंत्रगिन्यान आनी मनीस मुल्या ह्या दोनी गजालींक चालना दिता अशें वर्णन केलें. वन नेशन वन वेंचणूक विधेयकाचेर संयुक्त संसदीय समितीन काल बेंगळुरूंत राजकीय पक्ष, कायदेशीर नागरी समाज हांचे कडेन व्हड प्रमाणांत सल्लो घेतलो. प्रसार माध्यमांक माहिती दितना समितीचे अध्यक्ष PP चौधरी हांणी वेगवेगळ्या राज्यांतल्या भेटी वेळार हरकती आनी शिफारशी एकठांय करतात अशी माहिती दिली. ह्या प्रस्तावाक लागून निर्माण जाल्ल्या आव्हाना विशीं तांणी सांगलें. वेंचणुको समन्वयत करपा खातीर कांय राज्य विधानसभा वेळा पयलींच रद्द करचे पडटले आनी पलायन विरोधी कायदे, अविश्वास प्रस्ताव आनी राष्ट्रपती राजवटींतल्यान निर्माण जावपी प्रस्न सोडोवचे पडटले अशें तांणी सांगलें. मध्य प्रदेशांतल्या धार जिल्ल्यांतल्या भोजशाला संकुलांतल्या स्मारकांत हिंदू पुजे खातीर आनी हेर कामां खातीर अनिर्बंध प्रवेश मेळ्ळा. धारांतली भोजशाळा ही देवी सरस्वतीचें देवूळ अशें मध्य प्रदेश उच्च न्यायालयान थारायल्ल्या 1 दिसा उपरांत भारताच्या पुरातत्वीय सर्वेक्षण हांणी हो निर्णय घेतला. प्रादीक धातूंचेर चड कस्टम शुल्क लायल्या उपरांत कांय दिसां भितर सरकारान रुपयाचेर आयात बंदी घाल्या. विदेश वेपार महासंचालनालयान अधिसुचोवणेंत भांगरा आनी प्लॅटिनम सयत रुपया खातीर आयात धोरणांत तात्काळ परिणामा सयत प्रतिबिंब केला अशें सांगलां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या भावे चॅनलात मुदरत ट्यून करा. ऐका सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्स चेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचे.
पाकिस्तानान आतंकवाद्यांक आलाशिरो दिवचो न्हय आनी भारता आड कारवाय करप बंद करचें अशें भारतीय लश्करी मुखेल जनरल उपेंद्र द्विवेदी हांणी सांगलें. नवी दिल्लींत सेना संवाद कार्यावळींत उलयतना द्विवेदी हांणी अशें सांगलें.
अगर आपने मुझे पहले सुना है तो मैंने यही कहा था कि अगर पाकिस्तान आतंकवादियों को पनाह देना और भारत के खिलाफ आतंकी गतिविधियां जारी रखता है तो उसे ये खुद तय करना होगा कि वो भूगोल का हिस्सा बना रहना चाहता है या इतिहास का या किसी का भी नहीं.
राष्ट्रीय राजधानीतल्या विमानन टर्बाईन इंधनाचेर जावपी मोल विर्धीत कर 25% 60% उणो करपाचो महत्वाचो निर्णय दिल्ली सरकारान घेतला. पर्यटन आनी रसद कार्यावळीक चालना दिवपाच्या हेतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी जोडणी आनी अर्थीक कार्यावळी घटमूट करपाचेर भर दिल्ल्या प्रमाण हो निर्णय घेतला अशें दिल्लीच्यो मुखेलमंत्री रेखा गुप्ता हांणी सांगलें. शेतकी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी एकत्रीत शेतीच्या व्यापक प्रसार आनी विस्ताराचेर खाशेलो भर दिला आनी शेतकारांक वेव्हारीक रितीन आपणावपाक प्रोत्साहन दिवचें अशें सांगलां. नवी दिल्लीत भारतीय शेतकी संशोधन मंडळाच्या अर्थ समिती संबंधित उच्च पांवड्यावेली बसकेचे अध्यक्षपद तांणी केलें. भारतीय शेतीत चड उत्पादक उण्या खर्चाचो आनी फायद्याचो वेवसाय करपा खातीर सगळे यत्न करचे पडटले अशें तांणी सांगलें. हे बसकेन मंत्रीमंडळान अधिकाऱ्यांक सुचोवणी दिवन शेतकी हो देशांतल्या लोकसंख्येच्या व्हडल्या वर्गाक उदरनिर्वाहाचो मुखेल स्त्रोत आसा अशें भारतीय अर्थवेवस्थेक घटमूट करता हे तांणी सांगलें. शास्त्रीय शेती ही तासाची गरज म्हणून नोंद करून मंत्री सिंग हांणी हवामानातल्या बदलाचो परिणाम आता भारतांतच न्हय तर संवसारभर स्पश्टपणान दिसून येता अशें सांगलें. तशेंच दरेका राज्याच्या कृशी हवामानाच्या परिस्थिती प्रमाण राज्य प्रमाण शेतकी रस्तो नकासो तयार करपाच्या दिकेन राज्याच्या समितीन नेटान काम करपाक अधिकाऱ्यांक निर्देश दिल्या. केंद्रीय माध्यमीक शिक्षण मंडळान 9 जुलयच्या 1 तारखेक सावन सुरू जावपी 10व्या वर्गांतल्या विद्यार्थ्यांखातीर 3 पासांचो अभ्यास सक्तीचें केलां. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आनी शाळेच्या शिक्षणाची राष्ट्रीय अभ्यासक्रम चौकटी 2023 प्रमाण 3 पासांतली उण्यांत उणी 2 भासो मूळ भारतीय भासो आसूंक जाय अशें मंडळान एका निवेदनांत सांगलां. क्वांटम आनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स सार्वभौमत्व देशी पर्यावरण यंत्रणे वांगडाच भारताच्या फुडल्या पिळगेचे वाडीचो व्याख्या करतली अशें विज्ञान आनी तंत्रगिन्यान मंत्री जितेंद्र सिंग हांणी सांगलें. तंत्रगिन्यान उदरगत मंडळान नवी दिल्लीत आयोजित केल्ल्यो कार्यावळीक मार्गदर्शन करतना तांणी तंत्रगिन्यान क्षेत्रांत भारताची फुडाराची वाड देशाची विस्वासपात्र एकत्रीत पद्दत आपणावपाचे क्षमतेक आदारून आसतली अशें सांगलें. क्वांटम तंत्रगिन्यान अर्थीक आनी उद्देगीक फुडारपणा खाला संशोधन पर्यावरण प्रणालींतल्या समन्वयात्मक उपक्रमांतल्यान देश नवनिर्माणाक चालीक लायिल्ल्या वाडीच्या नव्या पांवड्या कडेन जुळटा अशें तांणी मुखार सांगलें. कार्यावळी वेळार संशोधन विकास नवनिर्माण निधी येवजणे खाला 5 प्रकल्पा खातीर करार जाले. ह्या येवजणे खाला पयले इलेक्ट्रॉनिक निधी वितरण जाहीर केलें. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागा वरवीं खबरां वाचक तशेंच अणकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीदर आसप गरजेचे, पिराय 21 ते 50 वर्सां मजगतीं आसची. अर्ज करपाची निमणी तारीख 1 जून 2026 आसा. कोंकणी भाशेचें गिन्यान तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचें कसब आसचें. प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय. इत्सूक उमेदवारांनी थारायिल्ली फी भरची आनी ताची पावती जोडून आपलो अर्ज हेड ऑफीस RNU आकाशवाणी आल्तिनो पणजी हांगा सादर करचो. अधिक म्हायती खातीर rnuairpanji@gmail.com ह्या ईमेलाचेर संपर्क करचें. भारतीय हवामान खात्यान आयज नेतृत्व पावसाळें अरबी दर्याच्या कांय वाठारांनी, बंगालाच्या खाडीन, अंदमान दर्याच्या जायत्या वाठारांनी आनी निकोबार जुव्यान पावला अशें सांगलां. ह्या म्हयन्याच्या 26 तारखेक केरळांत पावस पडपाची शक्यताय आसा. बॅडमिंटनान आयज बँकॉकांत जावपी थायलंड ओपनाच्या दादल्यांच्या डबल्स फायनलींत सात्विक सैराज रांकी रेड्डी आनी चिराग शेट्टी ही भारतीय जोडी लिओ रॉली कार्नांदो आनी डॅनियल मार्थीन ह्या इंडोनेशियन जोडी आड खेळटली. परत एक फावट आयच्यो मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सर्वोच्च न्यायालयाच्या दुरुस्ती अध्यादेश 2026 जाहीर करून सर्वोच्च न्यायालयांतल्या न्यायाधीशांचो आंकडो 33 वयल्यान 37 मेरेन वाडोवपाक मान्यताय दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज स्टॉकहोमच्या स्विडनाच्या 2 दिसांच्या भोंवडेर गोटनबर्गात पावतले. शेतकी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी एकत्रीत शेतीच्या व्यापक प्रसार आनी विस्ताराचेर खाशेलो भर दिला. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळान अंदू जुलयच्या पहिल्या तारखेसावन सुरू जावपी धाव्या वर्गांतल्या विद्यार्थ्यां खातीर 3 भासांचो अभ्यास सक्तीचे केला. आणि इथल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.